आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाशिवरात्री निमित्त आज पहाटेपासून देशभरात भाविकांचा उत्साह। शिवमंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याची आज सांगता। विशेष रेल्वेगाड्यांची सोय। दिल्लीच्या मद्य धोरणामुळे महसूल तोटा झाल्याचा कॅग अहवालात ठपका। 21 आमदारांचं बेशिस्त वर्तणुकीमुळे निलंबन। आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे बरोबरीत। आज इंग्लंड अफगाणिस्तान दरम्यान लढत। आता सविस्तर बातम्या। आज महाशिवरात्री, त्यानिमित्त देशभरात विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होताना पाहायला मिळते। उत्तर प्रदेशात वाराणसीत काशी विश्वनाथ धाममध्ये पहाटे जलाभिषेकासाठी जगभरातून भाविकांनी गर्दी केली होती। पहाटे 2:15 भगवान शंकराची मंगल आरती करण्यात आली, त्यानंतर 3:30 मंदिर खुलं करण्यात आलं। महामंडलेश्वर कैलासानंदगिरी यांच्या नेतृत्वाखाली नागा साधूही दर्शनाला येत आहेत। प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं दिवसभरात 12 ते 15 लाख भाविक काशीला पोहोचण्याची अपेक्षा असल्याचं आमच्या स्थानिक वार्ताहरानं कळवलं आहे। भाविकांना सुरळीत दर्शनासाठी मंदिर प्रशासनानं सूचना जारी केली आहे। कडक सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे। वाराणसीमध्ये येणाऱ्या भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक शिवबारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं आमचा वार्ताहर कळवतो। गुजरातमध्येही सोमनाथ मंदिर, द्वारकेतील नागेश्वर मंदिर तसंच इतर प्रमुख शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे। सोमनाथमध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्व असल्यानं पुढील 42 तास मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनानं दिली आहे। महाराष्ट्रातही ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे। भीमाशंकर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ आणि त्र्यंबकेश्वर या राज्यातल्या ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांच्या रांगा आहेत। विदर्भाची काशी अशी ओळख असलेल्या गडचिरोली इथल्या चारमोशी तालुक्यातल्या मार्केंडोराच्या मंदिरातही महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरवण्यात आली आहे। सिंधुदुर्गात कुणकेश्वराच्या उत्सवालाही पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालेल्या पूजेनंतर सुरुवात झाली। पुण्यातही ओंकारेश्वर, पांचाळेश्वर, नर्मदेश्वर, सोमेश्वर इत्यादी मंदिरांमध्ये पहाटेपासून प्रसन्न वातावरणात आणि भाविकांच्या गर्दीत पूजा, अभिषेक आणि मंत्रपठण सुरु आहे। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं काल रात्री तामिळनाडूतील कोईम्बतूर इथं आगमन झालं। कोईम्बतूरजवळील ईशा केंद्रात शिवरात्रीच्या उत्सवात ते आज सहभागी होणार आहेत। प्रयागराज इथं गेले 6 आठवडे सुरू असलेल्या सौहार्दाच्या महाकुंभ मेळ्याचा आज समारोपाचा दिवस आहे। 13 जानेवारीला सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्यासाठी देशविदेशातून लाखो भाविकांनी पवित्र स्नानाचा अनुभव घेतला। आतापर्यंत 64.60 कोटी अधिक भाविकांनी संगमावर स्नान केलं आहे। जगातला सर्वात मोठा मानवतावादी मेळा म्हणून याची ओळख मिळवणाऱ्या सोहळ्यात काल एका दिवसात एकंदर 1.25 कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केलं। महाकुंभ 2025 समारोप सुरळीत पार पडावा यासाठी अधिकाऱ्यांनी मेळा परिसर आणि प्रयागराजमध्ये नो व्हेईकल झोन लागू केला आहे, तसंच गर्दी नियंत्रणाचे कडक उपाय आणि वाहतुकीची व्यवस्थाही केली आहे। दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त महाकुंभला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रयागराजहून 350 पेक्षा अधिक रेल्वेगाड्या चालवल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे। महाशिवरात्रीच्या स्नानानंतर अतिरिक्त गाड्या सोडण्याची व्यवस्था केल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार संपूर्ण रेल्वे ऑपरेशनवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल महाशिवरात्रीच्या आधी नवी दिल्ली रेल्वे स्थानकाची पाहणी देखील केली। क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं देशभरातल्या 60 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत। यात पुणे, कोल्हापूर, नांदेड, दिल्ली, चंदीगड, बंगळुरू या शहरांचा समावेश आहे। गेन बिटकॉईन नावाच्या 2015 सुरू झालेल्या कंपनीनं 18 महिन्यांसाठी दरमहा 10% दरानं फायदेशीर परतावा देण्याचं आश्वासन दिलं होतं। 2017 या कंपनीचा घोटाळा उघड झाला होता। या राष्ट्रीय बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। आम आदमी पक्षानं दिल्ली 2021 साली लागू केलेल्या मद्य धोरणामुळे राज्याला 2000 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा महसूल तोटा झाल्याचं कॅग म्हणजेच देशाच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अहवालात म्हटलं आहे. आता हे धोरण रद्द करण्यात आलं आहे. दिल्ली विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काल मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी हा अहवाल सभागृहात मांडला. या दरम्यान बेशिस्त वर्तणुकीमुळे आपच्या 21 आमदारांना 3 बैठकांसाठी निलंबित करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तत्कालीन मद्य धोरणात अनेक त्रुटी आढळून आल्या असून परवाने देताना नियमांचं उल्लंघन झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळातही जगभरातल्या तज्ज्ञांना भारताच्या वेगवान विकासाबद्दल खात्री असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुवाहाटीमध्ये केलं. अॅडव्हान्टेज आसाम परिषदेच्या दुसऱ्या आवृत्तीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. गुंतवणूक आणि पायाभूत संरचना या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. भारतातल्या तरुण लोकसंख्येमुळेच भारताच्या विकासावर सर्वांचा विश्वास आहे. ही तरुण लोकसंख्या वेगानं कौशल्य प्राप्त करते आहे तसंच नवोन्मेषाचं नेतृत्वही करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. सरकार ईशान्य भारतामध्ये संपर्क जाळं पायाभूत संरचना तसंच स्थानिक पुरवठा साखळी यामध्ये सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेश सरकार वारसा संवर्धनासह विकास या पंतप्रधानांनी दिलेल्या मंत्राची अंमलबजावणी करून राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. भोपाळ इथं झालेल्या 8व्या जागतिक गुंतवणूक परिषदेच्या समारोप प्रसंगी शहा बोलत होते. या परिषदेदरम्यान 30,77,000 कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत तर सामंजस्य करारांवरही स्वाक्षरी करण्यात आली. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी ही शिखर परिषद मदत करू शकेल असंही शहा यावेळी म्हणाले. या परिषदेत 60 हून अधिक देशातले 100 हून अधिक उद्योगपती तर 300 हून अधिक कंपन्यांचे सीईओ देखील सहभागी झाले होते. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल पारंपरिक बियाणांविषयी आयोजित भारतीय बीज सहकारी समितीच्या आढावा बैठकीला उपस्थिती दर्शवली. समिती पारंपरिक बियाणांच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी प्रयत्नशील असल्याचं शहा यावेळी म्हणाले. खरीप 2025 पासून देशातल्या विविध प्रदेशातल्या निवडक पारंपरिक बियाणांचं सेंद्रिय उत्पादन आणि बाजारात त्याची व्यापक उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत आतापर्यंत 10,00,000 कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरित करण्यात आली असून त्याचा फायदा 7,72,00,000 शेतकऱ्यांना झाला असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिली आहे. किसान क्रेडिट कार्ड खात्याअंतर्गत 2014 असलेल्या 4.26 लाख कोटी रुपयांवरून ती वाढून डिसेंबर 2024 ती दुप्पट म्हणजे 10,00,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. कर्नाटकातील लेखिका कार्यकर्ता आणि वकील बानू मुश्ताक यांच्या दीपा भास्ती यांनी कन्नडमधून इंग्रजीत अनुवादित केलेल्या हार्ट लॅम्प या लघुकथासंग्रहाचा आज लंडनमधील आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 साठी संभाव्य पुस्तकांच्या यादीत समावेश करण्यात आला. यासाठी निवडलेल्या 13 जागतिक दर्जाच्या पुस्तकांमध्ये मुश्ताकच्या कार्यानं आणि त्यातील कौटुंबिक आणि सामुदायिक तणावाचं वर्णन करणाऱ्या विनोदी ज्वलंत जिवंत आणि उत्साहवर्धक शैलीनं परीक्षकांना आकर्षित केलं आहे. क्रिकेट आयसीसी पुरुष चॅम्पियन क्रिकेट स्पर्धेमध्ये आज दुपारी ब गटातील महत्वाच्या लढतीत इंग्लंडचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. पाकिस्तानमधील लाहोर इथल्या गडाफी स्टेडियमवर हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2:30 सुरु होईल. आजच्या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला स्पर्धेतून बाहेर पडावं लागणार आहे त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काल होणारा सामना सततच्या पावसामुळे रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला ज्यामुळे त्यांचे एकूण 3 गुण झाले आहेत. उत्तम धावगतीमुळे दक्षिण आफ्रिका संघ गुणतालिकेत आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाशिवरात्रीनिमित्त आज पहाटेपासून देशभरात भाविकांचा उत्साह. शिवमंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्याची आज सांगता. विशेष रेल्वे गाड्यांची सोय. दिल्लीच्या मद्य धोरणामुळे महसूल तोटा झाल्याचा काग अहवालात ठपका. 21 आमदारांचं बेशिस्त वर्तणुकीमुळे निलंबन. आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे बरोबरीत. आज इंग्लंड अफगाणिस्तान दरम्यान लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.